आकाशवाणी सविता मस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर. केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. बालविवाहमुक्त भारतासाठी सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम. आता सविस्तर बातम्या. 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. 2 दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान पुतीन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये व्यापार, आरोग्यसेवा तसंच आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि माध्यमांशी संबंधित अनेक करारांवर स्वाक्षरी होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या देखील पुतीन यांची भेट घेणार असून आज त्यांनी पुतीन यांच्या सन्मानार्थ मेजवानीचं आयोजन केलं आहे. तत्पूर्वी काल दोन्ही देशांच्या विविध मंत्र्यांमध्ये नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. पुतीन यांचं स्वागत करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः जातीनं उपस्थित राहिले याची रशियन सरकारनं प्रशंसा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रशियन भाषेतील गीतेची प्रत भेट दिली. दरम्यान भारत दौऱ्यावर निघण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुतीन म्हणाले की भारत रशिया दरम्यान असलेलं सौहार्द आणि सहकार्य कोणा एका देशाविरुद्ध नसून उभय राष्ट्रांच्या राष्ट्रीय हितांचं रक्षण करण्यासाठी आहे. भारतानं रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यावर अमेरिकेचा असलेला आक्षेप पुतीन यांनी फेटाळून लावला. पंतप्रधान मोदी हे दबावाला सहजपणे बळी पडणारे नाहीत आणि भारतीय लोकांना त्यांच्या नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे असं पुतीन म्हणाले. केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला काल संसदेची मंजुरी मिळाली. यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांवर जीएसटी अधिभार रद्द झाल्यावर अतिरिक्त उत्पादन शुल्क लागू करण्याचा मार्ग मोकळा होईल. सिगरेटवर अतिरिक्त शुल्क लागू केल्यानंतर मिळणारा अतिरिक्त महसूल वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार राज्यांनाही दिला जाईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना दिलं. अधिकाधिक शेतकऱ्यांनी तंबाखूऐवजी इतर पिकांची लागवड करावी यासाठी सरकारनं विविध योजना आणल्या आहेत. यामुळे महाराष्ट्रासह विविध राज्यातल्या शेतकऱ्यांनी 1 लाख हेक्टरहून अधिक जागेवर इतर पिकं लावायला सुरुवात केल्याचं त्या म्हणाल्या. देशातल्या महामार्गांवर सध्या टोल घेण्यासाठी असलेली व्यवस्था येत्या वर्षभरात बंद करून त्याऐवजी विनाअडसर इलेक्ट्रॉनिक प्रणाली बसवली जाईल असं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं. मुंबई गोवा महामार्गाचं काम 89% पूर्ण झालं असून पुढील वर्षी एप्रिल महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काल लोकसभेत दिली. एक राष्ट्र एक निवडणूक या विषयावरील संयुक्त संसदीय समितीची काल नवी दिल्लीत बैठक झाली. भाजपा खासदार पीपी चौधरी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीला सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारतीय 23व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष दिनेश माहेश्वरी उपस्थित होते. एक राष्ट्र एक निवडणूक ही संकल्पना देशाच्या हिताची असून सर्व बाबींचा विचार करून समिती सरकारला आपल्या शिफारशी सादर करेल असं चौधरी यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांच्या सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला कालपासून प्रारंभ झाला. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या पहिल्या वर्धापनदिनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. पुढील 5 वर्षात देश बालविवाह मुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारनं निर्धारित केलं आहे असं त्यांनी सांगितलं. वर्षभर चालणाऱ्या या अभियानाअंतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज बँकेचं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहेत. आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारपासून मुंबईत सुरु आहे. या पतधोरण आढाव्यात व्याजदरात 25% कपात होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. महाराष्ट्रानं मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणनं एकाच महिन्यात 45,911 सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली असून गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं होणार आहे. राज्यात 10.5 लाख सौर कृषीपंप बसवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इन्फ्लुएन्झा आणि मेंदूज्वर या आजारांच्या प्रतिबंधाला मदत म्हणून भारताच्या वतीनं अफगाणिस्तानला आवश्यक वैद्यकीय सहाय्य पुरवण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारतानं इन्फ्लुएन्झा आणि मेंदूज्वरावरील लसीच्या 63,700 अधिक मात्रा काबूलला पाठवल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली आहे. ही मदत पाठवून भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वजनिक आरोग्याप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दाखवून दिली असल्याचं जयस्वाल यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. काशी तमिळ संगममचं पहिलं शिष्टमंडळ आज अयोध्येला भेट देणार आहे. रामजन्मभूमी, हनुमानगढी आणि अन्य धार्मिक स्थळांना हे शिष्टमंडळ भेट देणार आहे. इंडिगो विमान कंपनीची विमानसेवा सध्या विस्कळीत झाली आहे. काल सुमारे 300 विमान उड्डाणं रद्द करण्यात आली तर अनेक उड्डाणं विलंबानं होत होती. यासंदर्भात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे अनेक तक्रारी आल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्यासह मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल इंडिगोच्या पदाधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली. विमान कंपनीनं तातडीनं कामकाज सामान्य करण्याचे तसेच सध्या होत असलेल्या विलंबाच्या परिस्थितीत भाडेवाढ न करण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत. तसंच विमान रद्द होणार असल्यास प्रवाशांना तशी संभाव्य आगाऊ सूचना देऊन आवश्यक असेल तेव्हा त्यांना निवासासह सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचेही निर्देश दिले आहेत. 2047 पर्यंत भारताला जगातील पहिल्या 3 क्वांटम अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं नीती आयोगाच्या आघाडीच्या तंत्रज्ञान केंद्रानं IBM या ख्यातनाम कंपनीशी भागीदारी करून तयार केलेला कृती आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. जगातील पहिल्या किमान 10 क्वांटम कंपन्यांशी स्पर्धा करू शकेल असं संगणन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर विकसित करून जागतिक क्वांटम सॉफ्टवेअर आणि सेवा बाजारपेठेत मोठा हिस्सा मिळवण्याचं लक्ष ठेवून या आराखड्याची आखणी करण्यात आली आहे. संरक्षण, ऊर्जा, आरोग्यसेवा, लॉजिस्टिक्स अशा महत्वाच्या क्षेत्रांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कल्पनाही आराखड्यात मांडली आहे. देशभरात काल नौदल दिन साजरा झाला. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं नौदल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी समाजमाध्यमांवरील संदेशात भारतीय नौदलाच्या कार्याची प्रशंसा केली. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. संघटित बेकायदा शस्त्र आणि दारुगोळ्याच्या चोरट्या वाहतूक प्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA 4 जणांना अटक केली आहे. NIA 22 पथकांद्वारे बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या 3 राज्यांमध्ये विविध ठिकाणांची कसून तपासणी करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. मिझोरामचे माजी राज्यपाल ज्येष्ठ विधिज्ञ स्वराज कौशल यांचं काल निधन झालं. ते 73 वर्षांचे होते. दिवंगत केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचे ते पती होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. हवामान. पुढील 2 दिवस झारखंडमध्ये थंडीची लाट येण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि ओडिशा येथे उद्यापर्यंत दाट धुकं राहण्याची शक्यता असून आज तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांसह वादळ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारत दौऱ्यावर. केंद्रीय उत्पादन शुल्क सुधारणा विधेयकाला संसदेची मंजुरी. बालविवाहमुक्त भारतासाठी सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला प्रारंभ. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आणि मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.